ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಗೃಹ ಕರ್ಜಾಸಾಠಿ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕೇಚಿ ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್. ಅನೇಕಾಂಚ ಸ್ವಪ್ನ ಅಸ್ತ ಸ್ವತಃಚ ಘರ ಅಸಾವ, ಮಾತ್ರ ಕಾಹಿ ವೇಳಾ ಪೈಸೆ ಭರೂನಹಿ, ಬಿಲ್ಡರ್ ವೇಳೆವರ್ ರೂಮ್ಚಿ ಚಾವಿ ದೇತ್ ನಹಿ, ಕಿವಾ ಪ್ರಕಲ್ಪ ಅರ್ಧವಟ ರಾಹತೋ ಅಥವಾ ಪೂರ್ಣ ಕೇಲಾ ಜಾತ್ ನಹಿ, ತ್ಯಾಮುಳ ಘರಾಸಾಠಿ ಕಾಡ್ಲೇಲ್ಯಾ ಕರ್ಜಾಚಾ ಬೋಜಾ ಘರ್ ಘೇಣಾರ್ಯಾವರ್ ಪಡ್ತೋ. ಘರ್ ಮಿಳತ್ ನಹಿ, ಮಾತ್ರ ಬ್ಯಾಂಕೇಚ ಕರ್ಜ ಘೇತ್ಲ್ಯಾನ ವ್ಯಾಜ್ ಆಣಿ ಹಪ್ತಾ ಯಾಚ್ಯಾತ್ ಘರ್ ಘೇಣಾರಾಚ ಪಿಚಲಾ ಜಾತೋ. ತ್ಯಾಮುಳ ಘರ್ ಘೇಣ್ಯಾಸಾಠಿ ಕರ್ಜ ನಕೋ ರೇ ಬಾಬಾ ಅಶಿ ಮ್ಹಣ್ಣ್ಯಾಚಿ ವೇಳ ಯೇತೆ. आता तुम्ही जर घर घेत असाल तर तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल तर बिनधास घ्या, कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेनं एक चांगली बातमी दिली आहे. स्टेट बँकेनं रेसिडेन्शियल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी ही नवीन कर्ज योजना सुरू केली आहे. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी या योजनेची घोषणा केली. सुरुवातीला 7 शहरात ही योजना लागू केली जाणार असून त्या अंतर्गत 2.5 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे. कुमार म्हणाले की या कर्ज योजनेनुसार एखाद्या गृहप्रकल्पास ताबा प्रमाणपत्र मिळेपर्यंत आम्ही त्या कर्जाची हमी घेणार आहोत. या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आमच्याकडून 50 ते 400 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. तसंच गृहकर्जदारांनाही कर्जाची हमी मिळेल असंही त्यांनी सांगितलं.